नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, राज्य सेवा व भौशीक सेवा आयोग अशा स्पर्धात्मक परिक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी उपरांत सुरू करची असे आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला। पंचायत कर्मचाऱ्यांक शिस्त लावचे खातीर ह्यानफुडे बायोमेट्रिक हजेरीची नोंदणी असतली असे पंचायत मंत्री माविन गुदिनो हांणी सांगला। संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र या महिन्याचे 22 तारखे सावन सुरू जातले। आणि राज्यांत शेगीत पडपी पावसाक लागून जनजीण विस्कळीत झाल्या। फुडले 6 ते 7 दीस पावसाचं नेट कायम उरपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला। राज्य सेवा वा भौशीक सेवा आयोग अशा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी राज्यातल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वे उपरांत करची असे आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केले। शेनवारा श्रीमती हायस्कूल वेळगेच्यान तांणी व्हर्च्युअल पद्धतीन राज्यभरातल्या इयत्ता 8वे ते 10वे वर्गातल्या 60,000 विद्यार्थ्यांकडेन संवाद साधलो। या कार्यावळीन डॉ महादेव गांवस हांणी करियर मार्गदर्शन केले, जाल्यार पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी सायबर गुन्ह्यांची माहिती दिली। हेर राज्याप्रमाण गोंयांत स्पर्धात्मक परिक्षे खातीर गरजेची संस्कृताय निर्माण करची हे खातीर उच्च शिक्षण पावड्यार यत्न करचे पडटले। स्पर्धात्मक परिक्षा विद्यार्थ्यां खातीर एक बरो करियर पर्याय जावंक शकता, हे खातीर 10वी उपरांतच तयारी सुरू करची। तुमका करियर विशीं कसलोय दुबाव असल्यार तुमच्या शिक्षकांक विचारात। गांवगिऱ्या वाठारातल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रवृत्ती पळोवन तांच्या करियरा संबंधीन तांकां मार्गदर्शन करचे असे मुखेलमंत्र्यांनी सांगले। दर वर्सा 90 ते 92% 10वेचो निकाल लागता, पण शिक्षक आणि विद्यार्थी खासा यत्न केल्यार हो निकाल 100% लागू शकता। राज्यातल्या 12 ITI 14 ते 15 प्रकारचे अभ्यासक्रम असतात, ही वेगवेगळ्या कुशळताय उदरगती खातीर फायदेशीर ठरू शकता। ITI पुराय करून काय विद्यार्थी यशस्वी उद्योजक झाल्यात देखून ITI कमी मानूंक फावना। 15 जुलैसावन सुरू जावपी हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रमातल्यान विद्यार्थ्यांक फायदो जातलो असे मुखेलमंत्र्यांनी मुखार सांगले। विद्यार्थ्यांची गरज पडटा तेव्हा स्मार्टफोन वापरचे, सोशल मीडियाचेर इश्टागत करताना जतनाय घेवची गरजेचे, अनोळखी मनशाचो फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारचो न्हय, गेमिंग सोशल मीडिया वा हेर खंयच्याय ऑनलाईन माध्यमातल्यान सायबर फटवणूक जावची न्हय हाची जतनाय घेयात। स्पर्धात्मक परीक्षा दिवपाची असल्यार मोबाईलचा उणोच वापर करप गरजेचे असं असे सायबर गुन्हे फाटीचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि सांगले। पंचायतींनी काम करपी कर्मचाऱ्यांखातीर यानफुडे बायोमेट्रिक पद्धतीन हजेरीची नोंदणी करप सक्तीचे असतले। गोयच्या बऱ्याचशा पंचायतींनी काल पंचायत कर्मचारी वेळार कामार येनात, तशेंच कामाच्या वेळार कार्यालयांत गैरहजर असतात असे दिसून आयला। ताका लागून सरकारान हो निर्णय घेतला अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या। नागरिकांच्या उदरगती खातीर राज्य सरकारान वेगवेगळ्यो योजने चालीक लायल्यात, तांचो लाव या गरजू घटका मेरेन पावपाक जाय, मात पंचायतींनी काम करपी कर्मचारी गैरहजर आशिल्ल्यान लोकांक ह्यो येवजण्यो मेळनात। पंचायत कर्मचारी हे सरकारी शिर्वीस करपी कर्मचारी, तांणी आपल्या कामाची शिस्त पाळपाक जाय आणि जबाबदारीन वागपाक जाय। यानफुडे काम सुकारपणा तशेंच कामाच्या वेळार गैरहजर रावपी कर्मचाऱ्याचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मंत्री माविन गुदिनो हांणी दिल्या। संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र या महिन्याचे 22 तारखेर सावन सुरू जातले आणि 12 ऑगस्ट मेरेन चलतले अशी माहिती संसद वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी समाज माध्यमातल्या एका पोस्टावरवी दिल्या। लोकसभेन 23 जुलैक 2024-25 वर्षाचं केंद्रीय अर्थसंकल्प मांडटले असं त्यांनी सांगला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अर्थसंकल्पीय सत्राच्या दोन्ही सभागृहाचे सत्र आपोआपा खातीरचं सरकारचं प्रस्ताव मान्य केल्याचे रिजिजू हांणी सांगला। लोकसेवा आयोगान 3 सरकारी नोकऱ्यांच्या पदाखातीर कॉम्प्युटर आधारित भरती परीक्षा घेवपाचे थारायला। जुलैच्या 14 तारखेर या पदाखातीर भरती परीक्षा जातली। गोय लोकसेवा आयोगान सुचोवणी काढून विज्ञानिक सहाय्यक, सरकारी महाविद्यालयान वाणिज्य फाट्यान सहाय्यक प्राध्यापक आणि बांधकाम अभियंत्याचो व्याख्यातो या पदाखातीर भरती परीक्षा जाहीर केल्या। इच्छुक उमेदवारांक कळवणी केल्या की तांणी फुडल्या तपशिला खातीर आपलो ईमेल पळोवचो आणि हॉल तिकेट डावनलोड करचे। जे उमेदवार 8 जुलै मेरेन हॉल तिकेट डावनलोड करपाक शकनात, तांणी आपली हॉल तिकेट घेवपा खातीर कार्यालयीन वेळा भितर 9 ते 11 जुलै मेरेन आयोगाच्या ऑफिसान येऊन वळखपत्रासयत आपलो अहवाल दिवचो असे आयोगान कळयला। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
आकाशवाणी तुमच्या आवडीचे रेडिओ स्टेशन जे असा तरेकवार संगीत आणि आवडीचे निवेदक आमका फॉलो करा ट्विटरचे @AIR पणजी तसेच लाईक करात आमची फेसबुक पेज @AIR FM रेनबो.
राज्यात सध्या पावसाचं नेट कायम असा आज सकाळी 8:30 मेरेन झाल्या नोंदणी प्रमाण फाटल्या 24 वरांत केपे तालुक्यात सगळ्यात चढ म्हणजे 90 मिलीमीटर पाऊस झाला. या उपरांत सांगे 79.3, वाळपय 75.3, फोण्या 53, काणकोणा 52.2, मडगाव 33.8, दाबोळे 29, साकळे 28.6, पेडणे 25, पोरण्या गोंया 19, मुरगाव 16 आणि पणजे सगळ्यात उणो 10.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. कांय जाग्यांचेर आयज नेटाचे वारे व्हांवताले. फुडल्या 6 दिसां खातीर राज्यात पावसाची स्थिती कायम रावपाचो अदमास आशिल्ल्यान येलो अलर्ट जारी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि घरमंत्री अमित शाह हांणी आयज जयंती निमतान भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका आर्गा ओपल्यात. डॉ मुखर्जी हांणी आपल्या घटमूट अशा राष्ट्रवादी विचारांनी भारताचो अभिमान बाळगिल्लो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मीडिया पोस्टांत सांगला. मातृभूमी खातीर तांणी केल्ले समर्पण आणि त्याग देशातल्या लोकांक सदांच प्रेरणा दीत रावतलो अशें तांणी मुखार सांगलें. देशाच्या एकचारा खातीर आणि एकवटा खातीर झुजपाचेर जेव्हा उलोवप जातले चर्चा जातली तेव्हा डॉ मुखर्जी हांचो उगडास मुजरत जातलो अशें घरमंत्री अमित शाह हांणी सांगलें. डॉ मुखर्जी हांणी जनसंघाची स्थापणूक करून देशाक वैचारीक दिका दिली आणि ते विचार सदांच मार्गदर्शक उरतले अशें तांणी मुखार सांगलें. महाविद्यालयातल्या पीएचडी धारक निवृत्त शिक्षकांची सेवा वेगवेगळ्या खात्यांनी तसेच महामंडळा खातीर घेवपाचो निर्णय सरकारान घेतला. हे खातीर महिन्याक 80 ते 1,40,000 रुपया वेतन दिवपाची तजवीज आशिल्ली येवजण अधिसूचित केल्या. अशे तरेची येवजण हाचे पहिली अधिसूचित जाल्ली तातून बदल करून नवी येवजण सरकारान तयार केल्या. महाविद्यालयात शिकोवपी शिक्षकांकडेन व्हड शिक्षकी पात्रताय असता अध्ययन करून विद्यार्थ्यांक घडोवपाचे वावर ते बऱ्याच वर्सा करतात. निवृत्त जाले उपरांत चडशे शिक्षक घरार असतात. ताचो अणभव तशेंच गिन्यानाचो वापर सरकार तशेंच समाजा खातीर जावचो हे हेतान निवृत्त शिक्षकां खातीर खासा येवजण सरकारान अधिसूचित केल्या. सरकारी खाती महामंडळां सरकारी संस्था PSU हांका संशोधनात्मक आणि उदरगतीच्या प्रकल्पांत निवृत्त शिक्षकांची सेवा घेवपाक मेळटली. ज्या खात्याक वा महामंडळाक निवृत्त शिक्षकाची सेवा घेवपाची असा तांणी शिक्षण संचालनालयाकडेन प्रस्ताव धाडपाची गरज असा. प्रस्तावासयत प्रकल्पाची माहिती 5 उतरां सादर करपाची तजवीज असा. उच्च शिक्षण संचालनालय प्रस्तावाचो अभ्यास करून निर्णय घेतलो. संबंधी शिक्षकाकडे पीएचडी पदवी आसपाक जाय तशेंच उण्यान उणे शेगीत 10 वर्सां शिकोवपाचो अणभव आसप गरजेचे असा. रीण थकबाकीच्या प्रकाराक लागून आर्थिक महामंडळान मुख्यमंत्री रोजगार येवजणेत बदल केल्यात. अर्थिक उदरगत महामंडळ म्हळ्यारच ईडीसीन मुख्यमंत्री रोजगार येवजणेचो लाव जायत्या जाणांनी घेतला पूण तांकां रीण फारीक करप जड जाला म्हूण ही सुदारणा केल्या. उण्या कळंतरान रीण दिवचे बदला आता रीण फारीक केले उपरांत कळंतरान सूट दिवपाचे थारायला अशें ईडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगले. गोंयकार तरणाटे तशेंच नागरिकांक स्वतःच्या पांयार उबे करपा खातीर ईडीसीन ही येवजण सुरू केल्ली. हे येवजणे खाला 25 लाख मेरेन रीण फकत 2% कळंतरान मेळटले. जे पदवीधर डिप्लोमा IIT धारक असतात तांकां 25 लाख आणि जे 8वी इयत्ते मेरेन शिकल्यात तांकां 20 लाख मेरेन रीण मेळटले. नवी सुदारणा अशी असा जो कोण शेगीत हप्ते फारीक करतात ताका कळांतरान 6% सूट मिळून 2% कळांतराचो लाव मेळटलो. तशेंच जो हो हप्तो चुकयता तांकां 2% दंड आसतलो अशें अधिकाऱ्यांनी सांगला. तशेंच हेरी खेपे रीण घेतले जाल्यार डावन पेमेंट सक्तीचे केला. परतून एक फावट मुखेल खबरो. राज्य सेवा वा भौशीक सेवा आयोग अशा स्पर्धात्मक परिक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वे उपरांत सुरू करची अशें आव्हान मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. पंचायत कर्मचाऱ्यांक शिस्त लावचे खातीर ह्यांफुडें बायोमॅट्रीक हजेरीची नोंदणी आसतली अशें पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हांणी सांगला. संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र ह्या म्हयन्याचे 22 तारखे सावन सुरू जातलें. आणि राज्यात शेगीत पडपी पावसाक लागून जनजीण विस्कळीत झाल्या. फुडले स ते सात दीस पावसाचं नेट कायम उरपाचं अदमास वेधशाळेन उक्तायला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.